दोन शमुएल अध्याय 16। दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सिबा हा भेटला, खोगीर घातलेली दोन गाढवे व त्यावर 200 भाकरी, खिसमिसांचे 100 घड, अंजिरांच्या 100 ढेपा व द्राक्षारसाचा एक बुदला अशी सामग्री त्याच्याजवळ होती। राजाने सिबास विचारिले, याचे प्रयोजन काय? सिबा म्हणाला, गाढव राजघराण्यातल्या लोकास बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरास खावयासाठी आणि द्राक्षारस रानात थकल्या भागलेल्यांसाठी पिण्यासाठी आहे। राजाने पुन्हा विचारिले, तुझ्या धन्याचा पुत्र कोठे आहे? सिबा राजाला म्हणाला, पहा, तो यरुश्लेमेत राहिला आहे। आज इस्रायल वंश मला आपल्या बापाचे राज्य पुन्हा देईल असे त्याला वाटत आहे। राजा सिबास म्हणाला, मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे। सिबाने म्हटले, मी प्रणाम करीतो, माझे स्वामीराज, मजवर आपली कृपादृष्टी असावी। दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला, त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते। तो शिव्या शाप देत आला, तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर धोंडे फेकू लागला। सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते। शिमी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्या, अधमा, निघ, चालता हो। ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे। पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस, यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस। सरुवेचा पुत्र अभिषय राजास म्हणाला, ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीराजास शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो। राजा म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करावयाचे आहे? तो शिव्याशाप देत आहे, दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे? मग दाविदाने अभिषय व आपले सर्व सेवक यास सांगितले, पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझ्या पोटचा गोळा माझा जीव घ्यावयास पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करीत आहे, यात काय नवल? त्याच्या वाटेस जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल। मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल। दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्याशाप देत धोंडे मारीत व त्याचवर धूळ उधळीत चालला। राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून भागून पोहोचला व तेथे त्याने विसावा घेतला। अबशालोम सर्व इस्रायल लोकांसह यरुश्लेमेस आला व त्याचबरोबर अहिथोफेलही आला। दाविदाचा मित्र हुशय अर्की अबशालोमाकडे गेला तेव्हा तो त्यास म्हणाला, राजा चिरायू हो, चिरायू हो। अबशालोम त्यास म्हणाला, तुझ्या मित्रावर अशीच का तुझी प्रीती? तू आपल्या मित्राबरोबर का गेला नाहीस? हुशय अबशालोमास म्हणाला, नाही, परमेश्वराने आणि या लोकांनी व सर्व इस्रायल लोकांनी ज्याची निवड केली त्याचा मी आहे व त्याच्याबरोबर राहणार। मी नोकरी कोणाची करणार? त्याच्या पुत्राच्या हुजुरास राहून मी सेवा करू नये काय? जशी मी तुझ्या बापाच्या हुजुरास राहून सेवा केली तशीच मी तुझ्या हुजुरास राहून करणार। मग अबशालोम अहिथोफेलास म्हणाला, आता आपण काय करावे याचा सल्ला दे। अहिथोफेलाने अबशालोमास म्हटले, ज्या उपपत्नी तुझा बाप मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा। तुझ्या बापाला तुझा वीट आला असे सर्व इस्रायल लोक ऐकतील तेव्हा तुझ्या बरोबरच्या सर्वांच्या हातांना जोर येईल। अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्रायला देखत अबशालोम आपल्या बापाच्या उपपत्नीपाशी गेला। त्या काळी अहिथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे। दावीद व अबशालोम या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे।